नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं तुम्ही ऐकत आहात कोकणीतल्यान खबरो. मुखेल खबरो. भाजपान लोकसभा वेंचणुकेंत जे तरेचो वावर हे फावट दक्षिणेंत केला ताचे वयल्यान येता ते विधानसभे वेंचणुकेंत भाजप दक्षिण भारतांत नक्कीच एंट्री मारतलो असो विश्वास मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायला. फुडल्या वर्सासावन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जावपा आशिल्ल्या यत्ता खातीरचो अभ्यासक्रम तयार करपाची प्रक्रिया सुरू जाल्या अशी माहिती मुखेलमंत्र्याच्या कार्यालयातल्यान मेळ्ळ्या. पंचायत तशेंच नगरपालिका मळावेल्या निरक्षरांची वळेरी त्या त्या वाठारातल्या पंचायत सचीव वा पालिका मुख्याधिकाऱ्यांक सादर करपाचो आदेश मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिला. मडगांव रेल्वे स्टेशनावेल्यान पयली मडगांव ते वांद्रे रेल्वे गाडी मंगळारच्यान सुरू जाली. आता खबरो विस्तारात. भारतीय जनता पक्ष हो फक्त उत्तर भारतातूच सत्तेत आशिल्लो पक्ष अशें म्हणटाले, पूण जी कामगिरी भाजपान दक्षिण भारतात हे लोकसभा वेंचणुकेंत केल्या ताचे वयल्यान येता ते विधानसभा वेंचणुकेंत भाजप दक्षिण भारतात एंट्री मारतलो असो विश्वास मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायला. मिस कॉल मारून भाजपाचो वांगडी जावपाचे भाजप गोंय प्रदेश मुळावे सदस्य 2024 या उपक्रमाची माहिती दिवपा खातीर भाजपान पणजे पत्रकार परिषद आफयल्ली. हेवेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत उलयताले. हेवेळार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, येरादारी मंत्री माविन गुदिन, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि हेर पदाधिकारी हजर आशिल्ले. हेवेळार उलयताना मुखेलमंत्र्यांनी सांगले की ओडिशा सारखिल्ल्या राज्यांत आमचे सरकार आयले हाचो आमकां भोव अभिमान आसा. जाल्यार लोकसभा वेंचणुकेंत केरळ सारखिल्ल्या राज्यांत भाजपान आपलो अकाउंट उक्तो केला ही अभिमानाची गोष्ट. तशेंच तामिळनाडूत भाजपान मतदान टक्केवारी वाडयली. फुडले फावट विधानसभा वेंचणुकेंत थंय भाजप एंट्री मारतलो हाची आमकां खात्री आसा असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तायलो. भाजप राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि व्यक्ती तृतीय ह्या तत्वाचेर काम करता. जांकां देश सेवा करपाची आसा तांच्यांनी भाजपांत सामील जावचे. हे वांगडी पद सबका साथ सबका विकासा खातीर आसा. देखून सगळे जातीचे, धर्माचे आणि पंथांच्या लोकांनी भाजपाचे वांगडी जावचे असो उलो मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उलयताना मारलो. विशेष करून 18 ते 24 वर्सां पिरायेच्या गटातल्या तरणाट्या भुरग्यांक तांणी भाजपात येवपाचे आव्हान केले. 2014 पयलीच्या सरकाराची गती आणि भ्रष्टाचार तांकां खबर नसलो. देखून 2013 पयलीचे आणि आताच्या सरकाराच्या कामगिरीची तुलना ह्या भुरग्यांनी करपाची गरज आसा असे मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उलयताना सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मिस कॉल मारून सदस्य जावपाचो उलो मारतकर 4 वरां भितर 31 लाख भारतीयांनी मिस कॉल दिले. जाल्यार गोंयात सांजे 5 ते रातीं 8:20 मेरेन 31,000 लोकांनी मिस कॉल दिले. लोकसंख्येनुसार हेर राज्यापरस गोयची संख्या चड आसा असे तानावडे हांणी ह्या वेळार उलयताना सांगले. 31,000 लोकां भितरले 9,500 लोकांनी वांगडी जावपाची प्रक्रिया पुराय केल्या. भाजपान पुराय गोंयात केल्ले जागृताय आणि कार्यशाळेंक लागून हे शक्य जावपाक शकले. भाजप दर 6 वर्सांनी परत वांगडी पदा खातीर सगळी प्रक्रिया नव्यान चालीक लावून येवपी वेंचणुके खातीर फुड्या वता अशी माहिती तानावडे हांणी ह्या वेळार उलयताना दिली. पंचायत तशेंच नगरपालिका मळावेल्या निरक्षरांची वळेरी त्या त्या वाठारातल्या पंचायत सचीव वा पालिका मुख्याधिकाऱ्यांक सादर करपाचो आदेश मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिला. ते राष्ट्रीय साक्षरताय मोहिमेचो नियाळ घेताना उलयताले. निरक्षरांची माहिती घेऊन तांकां साक्षर करपाची मोहीम केंद्र सरकारान सुरू केल्या. सगळ्या राज्यांनी ही मोहीम सुरू आसा. जर कोणूच निरक्षर ना जाल्यार 100% साक्षर आशिल्ल्याचे प्रमाणपत्र संबंधित प्रभाग वा पंचायतींक जारी करचे पडटले. मुखेलमंत्र्यांनी उम्मीद येवजणेचो नियाळ घेतलो. हे येवजणेखाला उम्मीद केंद्रां स्थापन करून तातूंत भलायकीविशींचे उपचार करतात. जंय उम्मीद केंद्रां ना थंय पंचायत सभाघरांचो वापर करचो असो आदेश समाज कल्याण संचालकांक तांणी दिलो. फोंडेच्या गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयान आयज 34 बाजार आणि मखर सजावट सर्त झाली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पालवान माजी विद्यार्थी संघटनेच्या मजतीन ही सर्त घडून हाडिल्ली. गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष कृष्णा शेटये हांणी या सर्तीचे उक्तावण केले. वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य तिओतीन वाज तशेंच हेर शिक्षक आणि विद्यार्थी उक्तावण सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. चवथ पर्यावरणपूरक जावची म्हणून सगळ्यांनी यत्न करचे असे सगळ्या उलोवपांनी ह्या वेळार मागले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावयल्यान ऐकतात. मडगांव ते वांद्रे रेल्वे गाडी हालीच कोकण रेल्वे मार्गार सुरू केली. मडगाव रेल्वे स्टेशनावेल्यान पयली मडगाव ते वांद्रे रेल्वेगाडी मंगळारच्यान सुरू झाली. मंत्री आलेक्स सिकेर हांचे सयत आमदार दिगंबर कामत रेल्वे अधिकारी हांचे हाजरेत हे गाडयेक पाचवो पावटो दाखोवपात आयलो. हे गाडयेक लागून पश्चिम रेल्वे कोकण रेल्वे जोडिल्ल्यान प्रवाशांची व्यवस्था जाल्ल्याचे कामत हांणी ह्या वेळार सांगले. कोकण रेल्वे मार्गावेल्यान पश्चिम रेल्वेक वचपी एकूय गाडी आता मेरेन नाशिल्ली. पश्चिम रेल्वेच्या वरवी कोकण रेल्वे मार्गार पयली मडगाव ते वांद्रे ही रेल्वे आयच्यान नेमान सुरू झाली. हे कार्यावळी वेळार मंत्री आलेक्स सिकेर, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकार, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे हांचे सयत हेर वांगडी हाजीर आशिल्ले. घाटगे हांणी गोंयच्यान पश्चिम मार्गाक जोडपी ही पयली रेल्वे आशिल्ल्याचे ह्या वेळार उलयताना सांगले. मडगाव रेल्वे स्टेशनावेल्यान सकाळी 7:40 ही गाडी सुट्टली आणि त्याच दिसा वांद्रे हांगा पावतली. दर सप्तकात मंगळार आणि बिरेस्तार ही गाडी मडगावच्यान तर दर बुधवारा आणि शुक्रारा वांद्रे हांगाच्यान सुट्टली. मडगाव सोडून करमळे आणि थिये स्टेशनाचेर ही गाडी थारतली असे त्यांनी सांगले. कोकण रेल्वे मार्गार सध्या तरी आणि नवी गाडी धावची ना, मात गणेशोत्सवानिमित्तान प्रवाशांची व्यवस्था जावचे खातीर विशेष गाडयो सोडतात असे घाटगे हांणी ह्या वेळार सांगले. आमदार कामत हांणी पश्चिम रेल्वेक जोडपी रेल्वेगाडी कोकण रेल्वे मार्गावेल्यान सुरू जाल्ल्यान प्रवाशांची व्यवस्था जाल्या असे सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव हे रेल्वेच्या सुधारणेकडेन लक्ष दितात. प्रवाशांक चडान चड सुविधा मेळच्यो हे खातीर राज्य सरकार आणि केंद्र सरकार सगळे तरेचे यत्न करता असे तांणी ह्या वेळार उलयताना सांगले. फुडल्या वर्सासावन ज्या यत्नांक राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हळ्यार एनईपी लागू जातली त्या यत्नांचो अभ्यासक्रम तयार करपाची प्रक्रिया सुरू जाल्या. एनईपी कार्यवाहीविषयी विद्यालयांच्यो समस्या सुटावळ करपाखातीर म्हाल पावण्याचेर अधिकारी भेटी दितले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यवाहीचो नियाळ घेवपाखातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सुकाणू समितीची बसका घेतली. हे बसके उपरांत पत्रकारावरवी तांणी निर्णयांची माहिती दिली. फाउंडेशन पावण्यासयत अंदू 5वी तशेंच 9वे यत्तेखातीर एनईपीची कार्यवाय सुरू केल्या. फुडल्या वर्सा 6वी तशेंच 10वेखातीर एनईपी लागू जातली. फाउंडेशन पावण्यावयलो अभ्यासक्रम तयार जावन तो सगळ्या शाळांमेरेन पावयला. कला शिक्षणाखातीर कला आणि व्यावसायिक शिक्षकांक फावो ते प्रशिक्षणही दिला. 9वेच्या शिक्षकांक शिकोवपासयत पेपर तपासणीविषयीचे खासा प्रशिक्षण दिला. गणित आणि विज्ञान शिक्षकांक आयआयएससी बेंगलोर हांगा प्रशिक्षण दिला. विद्यार्थ्यांचे पारक राष्ट्रीय सर्वेक्षण 19 नोव्हेंबर 2024 दिसा जावपाचे असा. हाचे तयारी खातीरची चाचणी फाल्यां 4 सप्टेंबराक राज्यातल्या सगळ्या विद्यालयांनी जातली. 3री, 6वी आणि 9वेच्या विद्यार्थ्यांखातीर ही चाचणी जातली. विद्या समीक्षा केंद्रामार्फत विद्यालयांक चाचणी खातीरचे प्रश्न उपलब्ध जातले अशी माहिती मुखेलमंत्र्याच्या कार्यालयातल्यान मेळ्या. स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स बोरयेचे विद्यार्थी फाल्यां बुधवारा 4 सप्टेंबराक अखिल गोवा पातळीचेर आंतर महाविद्यालयान घुमट आरती सर्त घडोवन हाडटले. हे सर्तीक घुमट क्षेत्र 2024 अशे नाव दिला. सकाळी 9 वरांचेर विवेकानंद कॉलेज ऑफ कॉमर्साच्या सभाघरात सर्तीचे उक्तावण जातले. नामनेचे उद्देजक आशुतोष खाणेकर मुखेल सोयरे म्हण हाजीर असतले. तशेच शिरोड्या उच्च माध्यमिक शाळेची प्राचार्या शुभदा शिरोडकार खास निमंत्रित म्हण हाजीर असतली. यावेळार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश प्रभू, व्यवस्थापक मीनानाथ उपाध्ये, प्रभारी प्राचार्य डॉ शेखर सावंत, सर्तीचे समन्वयक गिरेश कापडी, श्रेयस नाईक आणि हेर मानेस्त हाजीर असतले. एका काळार फकत दादलेच घुमट आरती करताले, मात आता तो काळ उरूक ना. आता बायलोय मुखार सरून घुमट आरती सर्तींनी वाटेकार जातात आणि इनामाय जोडटात होच आमचो अभिमान. हाका लागून पर्वरेकार खंयच उणे ना हे हांव अभिमानान सांगपाक शकता असे माहिती आणि तंत्रगिन्यान मंत्री तसेच पर्वरीचे आमदार रोहन खवटे हांणी सांगले. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. भाजपान लोकसभा वेचणुकेत जे तरेचो वावर हे फावट दक्षिणेत केला ताचे वयल्यान येता ते विधानसभा वेचणुकेत भाजप दक्षिण भारतात नक्कीच एंट्री मारतलो असो विश्वास मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायला. फुडल्या वर्सासावन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जावपाक आशिल्ल्या यत्नांखातीरचो अभ्यासक्रम तयार करपाची प्रक्रिया सुरू जाल्या अशी माहिती मुखेलमंत्र्याच्या कार्यालयातल्यान मेळ्या. पंचायत तशेंच नगरपालिका मळावेल्या निरक्षरांची वळेरी त्या त्या वाठारातल्यान पंचायत सचिव वा पालिका मुख्याधिकाऱ्यांक सादर करपाचो आदेश मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिला. मडगाव रेल्वे स्टेशनावेल्यान पयली मडगाव ते वांद्रे रेल्वे गाडी मंगळारच्यान सुरू जातली आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.